की हा गंध सादर वळतो दाही दिशेला हा प्रकाश देऊन सूर्य इथे मावळतो येऊन गेली सुख शांतीची सावली ज्ञानेश्वर माऊली तियाची ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली ज्ञान रसाच्या किरणाने उजळून जाते ही काया संत जनावर ठेवीते वात्सल्याची ती छाया विठुमाऊली या धरणीवर अवतार घेऊन आली विठुमाऊली या धरणीवर अवतार घेऊन आली जशी पक्षिणी बिल्लास आपल्या घेई पंखा खाली ज्ञानेश्वर माऊली ती आमची ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ही आमची ज्ञानेश्वर माऊली लुटती सोन सुख शांतीच इंद्रायणच्या घाटात दंगून जाती संत बापुडे ज्ञानेश्वरी हरिपाठात ही ज्ञानेश्वरी कुणी वाचित बसती पिंपळ वृक्षाखाली ही ज्ञानेश्वरी कुणी वाचित बसती पिंपळ वृक्षाखाली ज्ञानेश्वराने ती लिहिलेली माय मराठी बोली ज्ञानेश्वर माऊली ही आमची ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ही आमची ज्ञानेश्वर माऊली साक्षात्कार घडतो हा ओंकार हा ध्वनी तिथे अजून कानी पडतो हा असे वाटते या भक्त जनाना साध माऊली घाली असे वाटते या भक्त जनाना साध माऊली घाली तिच पंढरी वैकुंठ नगरी दिसे आभळा खाली ज्ञानेश्वर माऊली ही आमची ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ही आमची ज्ञानेश्वर माऊली भक्तीच्या शक्तीचा त्रिलोकी हा गंध सादर भरतो दाही दिशेला हा प्रकाश देऊन सूर्य इथे मावळतो येऊन गेली देऊन गेली सुख शांतीची सावली ज्ञानेश्वर माऊली ही आमची ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ही आमची ज्ञानेश्वर माऊली